आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ बेरकर बातम्या देत आहेत। ठळक बातम्या। देशभरातल्या निबंधक कार्यालयांचं संगणकीकरण करण्याचा केंद्रीय सहकार मंत्र्यांचा निर्णय। भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिन सोहळ्यात नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण। सिक्कीममध्ये तिस्ता नदी खोऱ्यातल्या पूरबळींची संख्या 33 वर। चीनमध्ये हँगझू इथल्या ऑलिम्पिक क्रीडा केंद्रात 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगतदार सोहळ्यात समारोप। आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे विजयासाठी 200 धावांचं आव्हान। भारताची खराब सुरुवात। केंद्र सरकारनं देशातल्या सर्व सहकारी संस्थांना मजबूत करण्यासाठी अनेक पावलं उचलली असून त्याअंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देशभरातल्या निबंधक कार्यालयांचं संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याबरोबरच 13 राज्यांमधल्या 1851 कृषी आणि ग्रामीण विकास बँकांच्या संगणकीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे। सुमारे 225 कोटी रुपयांच्या या योजनेसाठी एक मध्यवर्ती प्रकल्प देखरेख विभाग स्थापन केला जाईल। या योजनेमुळे या कार्यालयांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि एकसूत्रीपणा येऊन नागरिकांना सुलभ रीतीनं सेवा मिळू शकतील। भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आज उत्तर प्रदेशात प्रयागराजच्या बमरौली तळावर झाला। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यानिमित्त आयोजित संचलनाची पाहणी केली। संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते। यावेळी एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण केलं। यावेळी जुना बोधचिन्हांकित ध्वज सन्मानपूर्वक उतरवून हवाई दल प्रमुखांकडे सुपूर्द केला गेला। आता हा जुना बोधचिन्हांकित ध्वज हवाई दलाच्या वस्तुसंग्रहालयात ठेवला जाणार आहे। यंदाची हवाई दलाची संकल्पना हवाई ताकद सीमापार अशी आहे। मुंबईत यानिमित्तानं आयोजित केलेल्या समारंभाला राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। हवाई दल केवळ आकाशातून संरक्षण करत नाही तर देशाच्या कोणत्याही भागाला नैसर्गिक आपत्तीचा धडाका बसला तर तात्काळ धावून जातं असं एअर व्हाईस मार्शल रजत मोहन यांनी सांगितलं। हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्री संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाचे सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत। हवाई दलाच्या संचलनात पॅराजम्पर्सनी विशेष थरार कसरती सादर केल्या। 400 शालेय विद्यार्थ्यांसह सुमारे 2500 नागरिकांनी या कसरतीचा थरारक आनंद लुटला। यानंतर संगम परिसरात झालेल्या एअर डिस्प्लेमध्ये 100 हून अधिक लढाऊ आणि मालवाहू विमानांनी सहभागी झाली होती। सुखोई 30, राफेल, तेजस, हर्क्युलिस यासारखी विमानं आणि काही हेलिकॉप्टर्स यांनी हवाई दलाच्या सामर्थ्याचं उपस्थितांना दर्शन घडवलं। या समारंभात मिग 21 विमानांना औपचारिक निरोप देण्यात आला तर हवाई दलात नुकत्याच सामील झालेल्या C-295 मालवाहू विमानांनी प्रथमच सहभाग नोंदवला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वाराणसीतल्या बनारस हिंदू विद्यापीठ इथं IIT आयोजित केलेल्या विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी तसंच देशाच्या भविष्यासाठी काम केलं पाहिजे। विद्यार्थ्यांनी त्यांचे काम आणि त्यांचं जीवन यामध्ये संतुलन राखलं पाहिजे जेणेकरून ते कमीत कमी तणावाखाली राहू शकतील असं त्यावेळी ते म्हणाले। केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मानसिक आरोग्यासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्याचे फायदे मिळत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले। आयुष्यमान भारत अंतर्गत मानसिक आजारी रुग्णांवर उपचाराचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। कर्नाटकात अतिबेळे इथल्या अग्नितांडवातल्या प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना तमिळनाडू सरकारनं 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्याची घोषणा तमिळनाडूचे आरोग्यमंत्री एम सुब्रमण्यम यांनी केली। या दुर्घटनेत मृत्यू पावलेले सर्वजण तमिळनाडूचे रहिवासी होते। काल एका फटाक्याच्या दुकानात लागलेल्या आगीत या 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला। आग लागली तेव्हा दुकानात 35 जण काम करत होते। दुपारी 3:30 सुमारास लागलेली ही आग अग्निशामक दलाच्या 9 बंबांनी रात्री 8:30 वाजेपर्यंत आटोक्यात आणली। सिक्कीममध्ये तिस्ता नदीच्या खोऱ्यात आलेल्या पुरातल्या मृत्यूंची संख्या 33 वर पोचली आहे। यात भारतीय सैन्याच्या 9 जवानांचाही समावेश आहे। अद्याप 105 जण बेपत्ता असल्याची माहिती सिक्कीमच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे। आतापर्यंत पुराच्या तडाख्यात सापडलेल्या 2,563 जणांची यशस्वी सुटका केली असून सध्या 28 मदत छावण्यांमध्ये सुमारे 6,487 लोकांनी आश्रय घेतला असल्याचंही प्राधिकरणानं कळवलं आहे। या पुरामुळे 13 पूल वाहून गेले तर 1,320 घरांचं मोठं नुकसान झालं। चांगथांग इथे पेंगाँगला जोडणारा बांबूचा तात्पुरता पूल उभारला असून त्यामुळे या क्षेत्रात अडकलेले पर्यटक आणि स्थानिकांची सुटका करायला मदत मिळणार आहे. यासोबतच लष्करानंही नव्या पुलाच्या उभारणीचं काम हाती घेतलं आहे. दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी मंगन जिल्ह्यात नागा इथल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक त्या सर्व मदतीचं आश्वासन दिलं तसंच संपर्क तुटलेल्या भागात अडकलेल्या लोकांच्या मदत आणि बचावाला प्राधान्य देण्याची सूचना केली. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनीही फिडांग पूल आणि डिक्चूजवळच्या पुरानं बाधित भागाला भेट दिली आणि पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत आणि सहकार्याचं आश्वासन दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. चीनमध्ये हॉंगझू इथल्या ऑलिम्पिक क्रीडा केंद्रात 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा रंगतदार सोहळ्यात समारोप झाला. या समारोपात सोहळ्यात हॉकीपटू पी आर श्रीराजेश यानं भारताचा ध्वज धारण करत पथकाचं नेतृत्व केलं. या स्पर्धेत भारतानं 28 सुवर्ण 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकासह 107 पदकांची विक्रमी कमाई करत पदक तालिकेत चौथं स्थान मिळवलं. पदक तालिकेत चीननं 201 सुवर्ण 111 रौप्य आणि 71 कांस्य पदकांसह 383 पदकांची कमाई करत पहिलं स्थान पटकावलं तर जपाननं 52 सुवर्ण पदकांसह एकूण 188 पदकं जिंकत दुसरं स्थान मिळवलं. कोरिया प्रजासत्ताकनं 42 सुवर्णपदकांसह एकूण 190 पदकांची कमाई करत तिसरं स्थान पटकावलं. ऑलिम्पिक्स, राष्ट्रकुल आणि आशियाई खेळ या तीन प्रमुख स्पर्धांपैकी कोणत्याही स्पर्धेत भारतानं केवळ दुसऱ्यांदाच 100 अधिक पदकं जिंकली आहेत. या स्पर्धेतल्या कामगिरीच्या आधारावर मुष्टीयुद्धात निखत झरीन, प्रीती पवार, परवीन हुडा, लवलीना बार्गोहेन, अॅथलेटिक्समध्ये किशोर जिना आणि भारताचा पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 अधिक पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. यंदाच्या स्पर्धेत 45 देशांमधले 12,407 खेळाडूंनी 40 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले होते. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज चेन्नईत सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढे विजयासाठी 200 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र भारताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत धावगती रोखल्यानं त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्टीव्हन स्मिथनं सर्वाधिक 46 तर डेव्हिड वॉर्नरनं 41 धावा केल्या. शेवटचे 3 चेंडू बाकी असताना 199 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव संपला. भारतातर्फे रवींद्र जडेजानं 3 तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताचीही सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन या दोन्ही सलामीवीरांसह श्रेयस अय्यर खातंही न उघडता तंबूत परतले. लडाखमध्ये लडाख स्वायत्त हिल विकास परिषद कारगिलच्या 5व्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. मतमोजणीच्या 6व्या टप्प्याखेर काँग्रेसनं 7, नॅशनल कॉन्फरन्सनं 5, भाजपनं 2 आणि अपक्ष उमेदवारानं 1 जागा जिंकली होती. एअर इंडियानं इस्रायलच्या तेल अवीव इथं जाणाऱ्या आणि येणाऱ्या आपल्या विमानांची उड्डाणं येत्या 14 तारखेपर्यंत रद्द केली आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी तसंच विमान कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं विमान कंपनीनं म्हटलं आहे. सीबीआयनं आज पश्चिम बंगालमध्ये नागरी संस्थांद्वारे केलेल्या भरतीमधील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ज्येष्ठ मंत्री फिरहाद हकीम आणि टीएमसी आमदार मदन मित्रा यांच्यासह निवासस्थानांसह 12 ठिकाणी झडती घेतली. सीबीआय अधिकाऱ्यांचं एक पथक आज सकाळी केंद्रीय दलाच्या मोठ्या तुकडीसह या दोघांच्या घरी पोहोचलं होतं. सिक्कीममधल्या पुरात वीरगती प्राप्त झालेले बीड जिल्ह्यातले जवान पांडुरंग तावरे यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी पाटोदा तालुक्यातल्या ताकड हिरा या त्यांच्या राहत्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती तहसीलदार बालाजी चितळे यांनी दिली आहे. देशभरातल्या निबंधक कार्यालयांचं संगणकीकरण करण्याचा केंद्रीय सहकार मंत्र्यांचा निर्णय. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिन सोहळ्यात नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण. सिक्कीममध्ये तिस्ता नदी खोऱ्यातील पूरबळींची संख्या 33 वर. चीनमध्ये हॉंगझू इथल्या ऑलिम्पिक क्रीडा केंद्रात 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगतदार सोहळ्यात समारोप आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चेन्नईत सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे विजयासाठी 200 धावांचं आव्हान. भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.